भूमिके सुवर्ण तुला म्हणजे विद्याधर गोखल्यांचं नाटक, कृष्ण आणि सत्यभामेची कथा असलेलं, हो ना?
हो हो, तेच. छोटा गंधर्वानी संगीतबद्ध केलेली अगदी वेगळ्या ढंगाची प्रसन्न गाणी हे या नाटकाचं वैशिष्ट्य. रसिके, छोटा गंधर्व हे तसे अलीकडच्या काळातले गायक नट. तुम्हा रसिकांचं फार प्रेम लाभलं त्यांना. याचं कारण त्यांनी जुन्या नव्या संगीत परंपरेचा मनोहर संगम आपल्या गाण्यात केला. आणि मुख्य म्हणजे जुन्या नाट्यसंगीताचा बाज आणि बैठक कधीही सोडली नाही.
काय गंमत आहे पहा. जन्मोजन्मी कृष्ण आपला व्हावा म्हणून सत्यभामा या जन्मातच कृष्णाचं दान करून टाकते नारदाला. कृष्ण आपला होणार या कल्पनेनेच तिच्या मनातला शिशिर संपून वासंतिक गंध तिच्या अवती भोवती व्यापून उरतो आणि ती गाऊ लागते.
मनी वसंत बहार फुलला, मनी वसंत बहार फुलला, मनी वसंत बहार मुनी राजांच्या कृपा प्रसादे, मुनी राजांच्या कृपा प्रसादे नुरला चिंता भार, नुरला चिंता भार, नुरला चिंता भार फुलला मनी वसंत बहार, फुलला मनी वसंत बहार.
वासंतिक मधुगंध पसरला,